महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिलं हे आपल्याला माहीत आहेच, पण व्यास महर्षी महाभारत कथन करत असता ते लिहून घेण्याचं कार्य गणपतीनं केलं होतं हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. पण जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचं ठरवलं तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करून एकट्यानं लिहून काढणं आपल्याला शक्य नसल्याचं त्यांना जाणवलं. तसंच सर्व देवांमध्ये त्यांना तोडीचा लेखनिक कोणीच आढळेना. मग महर्षी व्यास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना महर्षी व्यास म्हणाले, हे देवाधिदेवा, मी माझ्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित महाभारत ग्रंथ लिहिण्याचं ठरवलंय, पण विचार करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ते लिहून काढणं मला एकट्याला शक्य नाही. तेव्हा मला मी सांगितलेलं समजून घेऊन प्रत्येक श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजावून लिहिणारा लेखनिक सहाय्यक म्हणून हवाय. हे ऐकून ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले, हे महामुनी, तुमचा महाभारत लिहिण्याचा संकल्प स्तुत्यच आहे. तुम्ही हे सुंदर कार्य लवकरच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे, आणि तुमचं हे लेखन कार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसती पुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही, म्हणून तुम्ही गणेशासच तुमच्या या कार्यासाठी तयार करा. ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले आणि त्याला विनंती करून म्हणाले, हे गणेशा, ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या महाभारत लेखनकामी तुम्ही मला सहाय्य करावं अशी माझी इच्छा आहे. व्यासांचं म्हणणं ऐकून गणेश त्यांना म्हणाला, महर्षी, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण माझी सुद्धा एक अट आहे. तेव्हा व्यासांनी विचारलं, कोणती अट? तेव्हा गणेशाने महर्षी व्यासांना आपली अट सांगितली, मी लिहिताना तुम्ही न थांबता कथन करावं. जर तुम्ही मध्येच थांबलात तर माझी एकाग्रता भंग होईल, तसंच मध्ये वेळ दवडणंसुद्धा मला आवडणार नाही. मध्येच माझी एकाग्रता भंग झाल्यास मी माझ्या कामात एकसूत्रता आणू शकणार नाही. तुम्हाला जर असं न थांबता सतत सांगता येत असेल तरच मी तुमचा लेखनिक व्हायला तयार आहे. महर्षी व्यासांनी गणेशाची अट मान्य केली आणि म्हणाले, हे विघ्नहर्त्या, मला तुमची अट मान्य आहे, पण तू सुद्धा मी जे जे सांगेन ते अर्थ समजल्याशिवाय लिहायचं नाहीस. प्रत्येक श्लोकाचा अर्थ प्रथम नीट समजून घेऊन लिहिणं हे महाभारत लेखनाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजल्यापासून लिहिणं हे कदापिही शक्य आणि योग्य होणार नाही. गणेशानंही महर्षी व्यासाचं म्हणणं मान्य केलं. मग महर्षींनी कथानकाला सुरुवात केली. प्रत्येक श्लोक सांगितल्यावर वेदव्यास गोष्ट सांगत आणि गणेश ती लिहून काढत. महाभारत कथन करता करता व्यासांच्या लक्षात आलं की गणेश अर्थ समजून घेऊनही खूपच जलद गतीने लिहू शकतोय. तेव्हा त्यांनी अधिकाधिक कठीण आणि गहन श्लोक सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा अर्थ समजून घेऊन लिहायला गणेशाला जास्त वेळ लागू लागला. तेवढ्या वेळात मग महर्षी व्यास नवीन श्लोक रचून तयार ठेवत. अशा प्रकारे महाभारत सहजतेनं पूर्ण झालं आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो.